kemungkinan serta bisa keluar zona tarki
berupa
buddhi avyaktameva cha indriyani asaikam cha panchacha indriya gocharaha iccha dvesha sukham dukham sanghata chetana bhuti etat kshetram samasena svavikaram udartham. पाच महाभूत अहंकार बुद्धि अव्यक्त प्रकृति पाच ज्ञानेन्द्रिय आणि पाच कर्मेन्द्रिय अकरावं इंद्रिय म्हणजे मन तसंच पाच ज्ञानेन्द्रियांचे पाच विषय आणि पाच कर्मेंद्रियांचे पाच विषय महाभूतानी अहंकारो बुद्धी अव्यक्तमेव च इंद्रियाणी दशैकंच पंच च इंद्रिय गोचराः अशा प्रकारच्या घटकांनी क्षेत्र बनलेलं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना धृतीही अशा प्रकारचे सात विकार समाविष्ट आहेत. एकूण 36 तत्वांचं जे क्षेत्र बनलेलं आहे शरीर बनलेलं आहे त्याचं वर्णन भगवंत करत आहेत. या क्षेत्राच्या संबंधी जी परस्पर विरोधी मतं होती ती परस्पर विरोधी मतं याच्या आधी ज्ञानोबांनी सांगितली, आधीच्या श्लोकामध्ये सांगितली. त्यावेळेला ते म्हणाले की आणिकही भूती महाकवी हेतू म्हणती ययालागी मती वेची लिया तरी ऐसे हे एवढे की अनुपेयाचे की फुले हे कोणाही बरं पडे होयची ना. अनेक प्रकारची जरी मतं या क्षेत्रासंबंधी सांगितलेली असली तरी देखील अनेक एक मत खरं अशा प्रकारचा उंगडा त्याच्या अद्यापही झालेला नाही. आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझं सांगो तैसे साध्यम तू तत्वज्ञानाच्या अंगाने वेगळे वेगळे वाद आहेत त्या वादांच्या अंगाने या क्षेत्रांसंबंधी जरी काहीही सांगितलेलं असलं तरी देखील हे जसं आहे तसं या संबंधी मी तुला सांगतो असं म्हणून या क्षेत्राचं सविस्तर वर्णन भगवंतांनी केलं आणि ज्ञानोबांनी त्याच्यावर निरूपण केलं. ते निरूपण जवळपास आपलं पुढे होत आलेलं आहे. इच्छा द्वेष सुखम दुःखम संघात चेतना भूतीही अशा प्रकारचे सात विकार या क्षेत्रामध्ये जे सांगितलेले आहेत त्याच्यातला जो संघात हा विकार आहे तो विकार ज्ञानेश्वर महाराजांनी सर्वात शेवटी निरूपण करून सांगितला तो आपण पाहतो आहोत. जवळपास जाऊन पूर्ण झालेला आहे. त्या संघाताबद्दल ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आणि जिवेची पांडवा या 36 मेळावा तो हा एक जाणावा संघात उपजा. 36 तत्वांचा जो मेळावा आहे त्या मेळाव्याला एकत्र भरून येणारं जे तत्व आहे आणि त्याचे जे एकत्रित दर्शन आहे त्या दर्शनाला संघात असं म्हटलेलं आहे. देह संघात याचा अर्थ देह मन आणि बुद्धी या संघाताची ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक उदाहरणे दिली. ते असं म्हणतात की रथांड्याचा मेळावा देवी रथ म्हणजे पांडवा. रथ आणि रथांग रथामध्ये समाविष्ट असलेली अनेक विभागवान झेंडा युद्ध घोडे बांधण्याकरता असलेली जागा चाक रथामध्ये जे सारथी असतो त्यांनी बसायची जागा रथाची मुख्य जागा ज्या ठिकाणी योद्धा बसेल अथवा प्रवासी बसेल अशी जागा रथाचं छप्पर हे जे अनेक घटक रथामध्ये समाविष्ट आहे ती रथांग झाली. नागसेन भिक्षू होते त्यांचे हकीकत त्यावेळेला सम्राट मिलिंद त्यांच्या राज्यामध्ये नागसेन भिक्षूंनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा गुप्तचरांनी सम्राटाला बातमी दिली की नागसेन नावाचे थोर भिक्षू राज्यामध्ये प्रवेश करत आहेत. तेव्हा ताबडतोब राजाने आपले अमात्य पाठवले आणि त्यांनी नागसेनांना असं सांगितलं की नागसेन भिक्षूंचं स्वागत असो. तेव्हा नागसेन असं उद्गारले की स्वागताचा स्वीकार केलेला आहे पण नागसेन नावाचा कोणी व्यक्ती नाही. जेव्हा राजधानीमध्ये नागसेनांनी प्रवेश केला तेव्हा प्रधानांना पाठवण्यात आलं आणि प्रधानांनी नागसेनांचं स्वागत केलं आणि म्हणाले की या नगरीमध्ये महान भिक्षू नागसेनांचं स्वागत आहे. तर ते म्हणाले की स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही. राजाच्या कामावर हे दुसऱ्यांदा गेलं अमात्यांजवळ बोलले आणि प्रधानाजवळ बोलले. त्यांना घेऊन येण्यासाठी म्हणून रथ पाठवलेला होता त्या रथामध्ये बसून नागसेन आले आणि राजवाड्यापाशी जेव्हा खाली उतरले तेव्हा राजवाड्याच्या पायऱ्या उतरून स्वतः सम्राट मिलिंद त्यांना सामोरे गेले आणि ते असं म्हणाले की नागसेनांचं स्वागत आहे. तेव्हा नागसेन पुन्हा असं म्हणाले की स्वागताचा स्वीकार आहे पण नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही. तेव्हा राजांनी असं विचारलं की नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही असं मी वारंवार ऐकतो आहे मग आम्ही स्वागत कोणाचं करतो आहोत असं समजायचं. तेव्हा नागसेनांनी मागे वळून पाहिलं आणि म्हणाले की राजा तुम्हाला अडवण्यासाठी म्हणून जे वाहन पाठवलं तर ते काय आहे. तर राजा म्हणाला तो रथ आहे. त्यांनी असं सांगितलं की त्या रथापासून घोडे वेगळे करण्यात आले. त्या रथावरचा ध्वज काढून टाकण्यात आला. त्याचे जे छत आहे ते छत बाजूला काढा. ते छत उचलून बाजूला काढण्यात आला. त्याची चाकं बाजूला काढण्यात आली. अशा प्रकारे रथ सगळा एकमेकांपासून विलग केल्यानंतर नागसेनांनी राजाला विचारलं की राजा रथ कुठे. तेव्हा राजा असं म्हणाला की या सगळ्या गोष्टी एकमेकांपासून बाजूला काढल्यामुळे रथ शिल्लक राहिला नाही. तेव्हा नागसेन असं म्हणाला की रथ नावाचा पदार्थ नव्हता याचा जो संघात होता त्या संघाताला रथ असं म्हटलं. तसंच पंचभूतांचं जे शरीर आहे त्या शरीराचा संघाताला नागसेन असं तू म्हणतो आहे. वस्तुत नागसेन नावाची कोणी व्यक्ती नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी रथांड्याचा मेळावा देवी रथ म्हणजे पांडवा का अभोर्भ अदेवा नाग देहो अध ऊर्ध्व बाहेर आत इथं जागा इकडे लाईन एक रांग जर केली खरं इकडे भगनी वर्गाने जर फरकलं तर तुम्ही थोडं इकडे फरका. एकीच्या बरोबर राम होईल स्वर्गाबरोबर या आतिया सगळ्या हे पुढे
गुरुद्व अमेवा नाव देहो
तसं देह
हा देखील
संघात आहे
आणि
जे सर्व प्रकारचे अवयव आहे
त्या
अवयवांच्या संघाताला देह असं म्हटलं जात. तरी तिरंग समाजे सेना नाम निखजे हत्ती घोडे रथ तोफखाना पायलट
असे सगळे मिळून
सेना
असं एकच
नाव जसं दिलं जातं
त्या
वाक्य मणिपती पुंजे अक्षरांचे ज्याला तुम्ही वाक्य असं म्हणता ते खरं म्हणजे अक्षरांचे पुंज असतात. सगळी अनेक अक्षरं एकत्र केलेली असतात अक्षरांचा तो संघात असतो. त्यात जळधरांचा मेळा वाच्य होय आभाळा
जळधरांचा
जमी
जो
धारण केलेला आहे यांचा जो मेळा असतो
त्याला जसं आभाळ
मेघ असं म्हणतात.
नाना लोका सकळा नाम जग
तसं जग
या नावाने पशु पक्षी
निसर्ग मात्र
मनुष्य मात्र
असे सर्व मिळून ओळखले जातात.
त्यात मेह सूत्र बंधी
मेळू एकीची स्थानी धरी दे
तो जमी
दीप आहे. स्नेह
सूत्र
आणि बंधी तेल वात आणि अग्नी हे तीन जेव्हा एकत्रित येतात
तेव्हा
त्याला जसं दीप
असं नाव आहे
दीप या नावाचा वेगळा पदार्थ नाही.
तैसी छत्तीसही ये तत्वे
मिळती जेणे
एकत्वे
तेणे
समूह परत्वे क्षेत्र
म्हणजे
त्या समूह परत्वाने
तो समूह आहे म्हणून त्याला क्षेत्र
असं म्हटलेलं आहे.
आणि वाहतेनी भौतिके
पाप पुण्य येथे टिके
म्हणून आम्ही
कौतुके
क्षेत्र म्हणो यांच्या मेळाव्याला समूह परंतु आम्ही
क्षेत्र म्हटलेलं आहे.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही मात्र हा भौतिक देह राजत असतो कर्म करत असतो राजतेनी आणि वाहतेनी भौतिके हा भौतिक देह पंचमहाभूतांचा देह अवयवांचा संघात अनेक प्रकारची कर्म करत असतो आणि त्या कर्मांमधून काही पाप आणि काही पुण्य निष्पन्न होत आणि वाहतेनी भौतिके पाप पुण्य येथे टिके काही पापाची निष्पत्ती होते काही पुण्याची निष्पत्ती होते काही पाप उभरून वर येतं काही पुण्य उभरून वर येतं. जसं शेतामध्ये धान्य पिकतं तसं पाप पिकतं पुण्य देखील पिकतं म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आम्ही मोठ्या कौतुकाने प्रसंगाची नाव द्यायचं म्हणून क्षेत्राची म्हणजे शेताची अशी उपमा या क्षेत्राला दिली देहाला शरीराला दिली. आणि एकाचिनी मते देह म्हणती ययाते जरी क्षेत्र असं आम्ही म्हणत असलो तरी कोणी याला देह असं देखील म्हणतात तरी हे असो अनंत नामे यया तर याच्या नामांमध्ये आपण अडकायला नको. याला अनेक प्रकारची नावं आहेत. जसं एखाद्या व्यक्तीला घरामध्ये दादा बाबा अण्णा आत्ता अशा कुठल्या तरी नावाने हात मारत असतात त्याच वेळेला वडीलधारी मंडळी त्याच व्यक्तीला अजून वेगळ्या नावाने हात मारत असतात. बाहेर कुठेतरी आडनावानी तो ओळखला जातो किंवा एखाद्या टोपण नावाने ओळखला जातो. तसं तुम्ही क्षेत्र म्हणा, देह म्हणा, याला अनेक प्रकारची नावं आहेत असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. पण परतत्वा आरवते, खाजरा आठवते, जे काही होते जाते क्षेत्रची हे परतत्व म्हणजे जे पलीकडे आहे पर असं आहे. कोणाला पर? मनाला जे पर आहे, जे देहाला पर आहे, जे बुद्धीला पर आहे, त्यांच्या आवाक्यातलं नाही. यतो वाचो वाचा निवर्तनते अप्राप्य मनसासह, वाचा मन बुद्धी ज्या ठिकाणाहून परत फिरते माघारी येते. असं जे परतत्व आहे त्या परतत्वाच्या अलीकडे आणि स्थावरामध्येच असणार, स्थावरा आतवते, जे अचल आहे त्या अचलाचाच एक भाग बनलेलं असं, जे काही होते जाते स्थावराचाच एक भाग आहे खरं म्हणजे, पृथ्वीचाच एक भाग आहे खरं म्हणजे, तरी देखील जे होणार आहे आणि जाणार आहे, जे येणार आहे आणि जाणार आहे असं दिसतं त्याला क्षेत्र असं म्हणतात. मोठके देहाचे उभे आणि चेतनाचे तो उपलभे, ती एक तळवळी ते लोभे आला म्हणती. मोठक अगदी कोपरा एवढाच, मोठके देहाचे उभे आणि चेतनाचे तो उपलभे, पहिला त्याहा जेव्हा फोडला जातो ऐकू येतो सर्वांचे चेहरे प्रसन्न होतात आला असं म्हणतात. रडणं सुरू झालं, हात पाय हलायला सुरुवात झाले, ती एक चळवळी ते मी लोभे आला म्हणती. आणि जी काही चळवळी निर्माण होते त्या चळवळीमुळं हा जन्माला आला असं म्हटलं जातं. ताठी भोग क्षीण आटेचे, देह गेली आटे न दिसे, देह पडल्यानंतर तीच चळवळ बंद होऊन जाते. तो गेला गेला ऐसे बोघा तिघा, तेव्हा तो गेला अशा प्रकारे रडतात ओरडतात दुःख करतात. असं जे येणं आहे आणि जाणं आहे वस्तुता भौतिक पार्थिव अशाच देहात, परतत्व आरळते, स्थावरा आतवते, खरं म्हणजे स्थावर असत पण स्थावरापासून वेगळं काढता येईल असं. स्थावर जंगम मालमत्ता जेव्हा विभागली जाते तेव्हा स्थावरामध्ये जे मोडत नाही ते घरदार वाडे हे सगळे, शेती जमीन हे सगळं स्थावरामध्ये मोडलं जाईल. इतकंच स्थावर असलेलं पण स्थावरामध्ये गणती न केलं जाणार असं, तितकंच पार्थिव, तितकंच पृथ्वीचं, पृथ्वीपासूनच तयार झालेलं, पृथ्वीपासून कंधर देखील वेगळं नसलेलं पण चैतन्याच्या योगाने ते वेगळं आहे असं भासमान होणार. असं जे तत्व आहे ते तत्व क्षेत्र या नावाने ओळखलं जात. परतत्व आरवते, खावरा आचवते, जे काही होते जाते क्षेत्र की हे, होणार जाणार असं हे क्षेत्र. पै सुर नर उरगी घडत आहे योनी विभाग, सुर म्हणजे देव, नर म्हणजे मनुष्य मात्र, उरोगी म्हणजे या पृथ्वीमध्ये वावरणारे सर्पाधिक असे अशा योनी ती मंडळी. सुर नर उरोगी घडत आहे योनी विभागी, योनी विभागामध्ये
जो सतत घडत राहतो ज्याची तांकार अखंड चालू आहे ज्याला थांबणं नाही ते जरी जात असले तरी येणं देखील तितक्याच वेगाने घडतं आहे असं तरी स्थिर नर उरोगी घडत आहे योनी विभागी आणि हे घडणं देखील किती आश्चर्यकारक आहे आणि मनुष्य मात्र त्याच्यापासून निर्माण होणारा देह जीव देखील अगदी तसाच असावा नाकाच्या जागी नाक डोळ्यांच्या जागी डोळे आपण आश्चर्य करतो जन्म झाला की कसं काय हा होतो असं आपल्याला वाटेल आणि ते गाईचं वासरू जर पाहिलं तर ते अगदी गाईसारखं योनी विभागामध्ये ज्या योनीतून ते असेल तसं ते कसं निर्माण होणं हे याचं वैशिष्ट्य आहे क्षेत्र या नावाने ओळखला जाणारा हा देह आणि अनेक प्रकारचे हे देह हे त्याच्या योनीमध्ये तसे तसे असे घडत राहतात ही जी क्षेत्र वेगळी वेगळी आहेत त्याच्यामध्ये त्या क्षेत्राच्या आत असणारे जे शुद्ध जाणीव तत्व आहे ते जाणीव तत्व मात्र एकच आहे त्याला समर्थ असं म्हणतात की सर्प जाणवणी डंखू आला प्राणी जाणवणी पळाला दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा जाणून साप चावायला आला आणि साप चावायला आला हे जाणून मनुष्य पळून गेला या ठिकाणी जाणीव शक्ती मात्र एकच आहे म्हणून क्षेत्र जरी भिन्न असली आणि योनी निहाय क्षेत्र जरी भिन्न असली तरी देखील क्षेत्रज्ञ एकच आहे जाणून घेणारा एकच आहे तो शुद्ध जाणीवेनी सर्व काही जाणत असतो तरी सूर नर उरोगी घडत आहे योनी विभागी ते गुणकर्म संगीत पडिले साते गुण कर्म यांच्या संगतीमुळं ते उत्पन्न होतात आपल्याला जे उत्पन्न होतं त्याच्याबद्दल जसं आश्चर्य आहे तसं मिळणाऱ्या जन्माबद्दल देखील तसं आश्चर्य आहे पृथ्वीवर असणारा जो प्राणी आहे तो प्राणी काही एका साधर्म्याने देखील नटलेला आहे मात्र साधर्म्य असं की सर्व प्रकारच्या प्राण्यांना जे मनुष्य मनुष्यापासून ते सर्व प्राणी जे डोकं आहे आणि चेहरा आहे त्याच भागामध्ये त्याची ज्ञानेंद्रिय आहेत डोळे कान नाक इत्यादी सर्वांना तसेच आहे पाठीचा कणा पाठीचा मणका सर्वांना आहे पालीला आहे कुत्र्याला आहे गाढ्याला आहे डुकराला आहे माणसाला आहे डोकं मान पाठीचा कणा पाय चार पाय माणसाचा पक्षी देखील दोन हात दोन पाय तर ते प्राण्यांच्या चार पायाच्या रचनेचेच आहे दोन पायांवर माणूस उभा राहून चालतो आणि दोन हातांनी तो काम करतो पण सर्व प्राण्यांच्या ठिकाणी ही एक जिन्सी अशी रचना विभागलेली आहे. याच्यामध्ये कोणताही फरक नाही, बदल नाही. मध्यंतरी मी आपल्याच केंद्रात येणाऱ्या एका सद्भक्तांच्या घरी गेलो होतो. त्यांचा मुलगा पशु वैद्यकी करतो. त्यांनी असं सांगितलं की ते रानवडी सॅलिसबरी पार्क या भागामध्ये जे पाळीव प्राणी आहेत त्यांना डॉक्टरांना नियमित दाखवण्याची देखील प्रथा आहे. तर कुत्रा घोडा यांचे देखील डोकं दुखतं आणि त्यांना क्रोसिनच दिली जाते. आपली जी औषधं आहेत तीच औषधं त्यांना दिली जातात. आपले जे आजार आहेत तेच आजार सगळे त्यांना होतात. तशा पद्धतीने जर पाहायचं झालं तर माणूस आणि उंदीर यांच्या शरीर रचनेमध्ये म्हणजे उंदरावर प्रयोग करून मग माणसाकरता औषधाची योजना केली जाते. याच्यावरून देखील आपल्याला अंदाज येतो की यांच्या ज्या रचना आहेत औषधोपचार आहेत तेही जवळपास तसेच सारखेच असे आहेत. मी डॉक्टर सरदेसाईंच्या घरी गेलो तो मध्यंतरी त्यांची प्रकृती बरी नव्हती. तर त्यांच्याकडे दोन मोठे कुत्रे आहेत म्हणजे आपण त्या बंगल्यातून काय आत देखील टाकायला आपला धीर होणार नाही असे कुत्रे आहेत. पण एक कुत्रा 2.5 वर्षांचा आहे आणि दुसरी एक कुत्री आहे ती जवळपास 13 वर्षांची आहे. त्यांच्यामध्ये जनरेशन गॅप भरपूर आहे. आणि ते असं म्हणत होते की ती जी म्हातारी कुत्री आहे तिला मोती बिंदू आता झाला आहे. तिला थोडा संधिवात आहे. तिचे पाय वगैरे दुखतात. डॉक्टरांच्या ज्या मंडळी होत्या त्यांच्या बाजूला ती बसलेली होती आणि मधूनच ती असा काही खूप खूप असा आवाज काढायला लागली. तेव्हा ते म्हणाल त्यांनी काहीतरी तिला असं गप्प बसण्यासाठी म्हणून सांगितलं तर ती बसली गप्प आणि पुन्हा खेड्यांनी ती तसाच आवाज काढायला लागली. तेव्हा मग त्यांच्या मंडळींनी डॉक्टरांच्या तिचे पाय दाबून द्यायला सुरुवात केली. तेव्हा एकदम तिचा आवाज बंद झाला. ते म्हणाले की संधिवातामुळे तिचे असं दुखतात चांभे आणि जरा दाबून दिले चेपून दिले की मग ती शांत बसते. या क्षेत्राचं हे फारच मोठं वैशिष्ट्य आहे. हे जसं एक आश्चर्य आहे तसं गुण कर्मसंघाने त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे देह प्राप्त होतात असं आपलं शास्त्र सांगतं हे देखील एक आश्चर्य आहे. गुण आणि कर्म यांचे जे परिणाम होत असतात गुण म्हणजे सत्व रजतम हे प्राथमिक गुण त्रिगुण जे आपल्या देहामध्ये आहेतच असे आणि त्या गुणांच्या योगाने निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रेरणा म्हणजे सत्वगुण असेल तर त्या सत्वगुणामुळे निर्माण होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रेरणा. एकच प्रेरणा नसते. परोपकार करावा, देवदर्शनाला जावं, देवद्वारी सेवा करावी, देवाचा पोशाख करावा, उत्तम अन्न शिजवावं आणि ते इतरांना वाढावं, देवालय निर्माण करावी, ईश्वर प्राप्तीकरता साधना करावी, अशा प्रकारे सत्वगुणाच्या प्रेरणा आहे. रजोगुणाच्याही प्रेरणा आहे. भरपूर संपत्ती मिळवावी, ती संपत्ती लोकांना दिसेल अशा प्रकारे असावी. म्हणजे जर गळ्यात चेन असेल तर तर थोडीशी अशी बाहेर काढून एक दोन गुंडे आणि मग आत टाकायची, अशी कुठेतरी थोडीशी बाहेर दिसली पाहिजे. स्वामीजी म्हणायचे की सेंट अत्तर चांगलं झटक असा पोशाख, अत्यंत मानाची लालसा, ज्या ठिकाणी कीर्ती मिळेल अशा ठिकाणी जाणं, जिथे जाऊ तिथं आसनाकरता तात्काळ उभं राहणं, म्हणजे चांगलं उत्तम आसन मिळेपर्यंत न बसणं. सत्वगुणी मनुष्य येईल आणि कोणी दखल अंदाज घ्यायच्या आधी कुठेतरी बसेल. तर ज्याला मानाची इच्छा आहे असा एकतर अगदी पुढे बसेल, नाहीतर मागं उभा राहील, सगळ्यांच्या लक्षात येईल असं वर्तन करेल. जर बसला तर अगदी महत्वाच्या ठिकाणी बसेल, आणि जर तशी जागा मिळाली नाही तर मागं कुठेतरी उभा राहील की सर्वांना दिसेल. तुम्ही कोणाच्या प्रेरणा अजूनच वेगळ्या वेगळ्या, शिव्या मारामाऱ्या, अखाद्य खाणं, रजोगुणाच्या प्रेरणेमध्ये अनेक ठिकाणी सतत वेगळ्या वेगळ्या ठिकाणी खाण्याची इच्छा होणं, आळस, निद्रा, प्रमाद ही तमोगुणाची वैशिष्ट्य, अशा प्रकारचे हे जे गुण आहेत त्या गुणांच्या अंगाने जी विविध प्रकारची कर्म घडतात, त्याच्या प्रकारे कर्म घडतात, आणि जी काही कर्म घडतात त्या कर्मांचे संस्कार पुन्हा आपल्याच अंतःकरणावर होतात. म्हणजे कर्माचं जसं बाह्य फळ आहे तसं एक अंतरफळ देखील आहे. लहानपणी आमच्या आम्ही एका गावात राहत होतो, तिथं ते जमीनदार भरंदाज असे लोक होते, आणि एकापेक्षा एक चांगले सुस्वरूप असे पुरुष त्या घरामध्ये होते. बायकाही चांगल्या होत्या, पण त्या घरामध्ये तेव्हा मुलांचं प्रमाण जास्त होतं. तरुण गोरे पान लाल बुंद उत्तम तब्येती असणारी अशी अनेक तरुण मुलं त्या घरामध्ये होती, आणि हातात सोन्याच्या साखळ्या किंवा चांदीची कडी, कानात देखील अशी फुलं ठेवलेली असायची त्यांनी. एकूण धरणदार असंच वर्तन होतं, जमीनदार असं वर्तन होतं. आणि हा रजोगुण आणि छान छोटी इतकी पराकोटीला गेलेली होती की त्यांच्यातली काही मंडळी जेव्हा नोकरी निमित्ताने दुसऱ्या गावी आली तेव्हा ती त्याच प्रथेने वावरत होती. म्हणजे खानावळीत जेवायला जरी गेले तरी हातात असे गजरे बांधून जेवायला जात असत सुरुवातीला. मग नंतर त्यांना लक्षात आलं की सगळे असं करत नाही, नंतर त्यांच्या तिथं मोठं कुटुंब असल्यामुळे सगळे असेच वागत असत असं त्यांना माहिती, आणि असे न वागणारे ते सगळे एकदम खालच्या दर्जाचे आहेत, म्हणजे त्यांच्या एवढ्या दर्जाच नाही कोणाचा. ही जी कर्म आहेत या कर्मांचे परिणाम परत आपल्यावरच होतात, ही या कर्मांची गंमत आहे. कोणतंही तुम्ही कर्म करा त्या कर्माचा एक अंतरफळ हे मिळतच राहतं, त्याला कर्म विपाक असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज त्याचं वर्णन करतात, ते गुण कर्मसंगी पडिले साते. जो देह प्राप्त होतो तो देह पाच क्लेश, तीन प्रकारची कर्म, तीन प्रकारचे विपाक आणि त्याचा आशय याच्यावर अवलंबून असतो. पतंजली महामुनी असं म्हणतात की हे जे क्लेश आहेत हे क्लेश पाच प्रकारचे आहेत. अविद्या अस्मिता राग द्वेष अभिनिवेश अशा प्रकार के पाच क्लेश सांगितलेले आहेत. अविद्या म्हणजे विद्या याच्या विपरीत विरुद्ध अविद्या. अविद्या म्हणजे संसारच सत्य वाटणं याला अविद्या असं म्हणतात. अस्मिता म्हणजे देहबुद्धी अत्यंत बळकट असणं, मी कोणीतरी आहे असं वाटणं. मी रूपवान, मी गुणवान, मी बुद्धिवान, मी कुलवान अशा प्रकारच्या अनेक अस्मिता आहेत. राग म्हणजे अनेक प्रकारच्या कामना, जेवढी इंद्रिय आहेत तेवढे विषय आणि त्यांच्या संबंधीच्या कामना. द्वेष म्हणजे या कामनांना जर अडथळा झाला तर निर्माण होणारा भाव. आणि अभिनिवेश म्हणजे या कामनांचा अविद्येचा अस्मितेचा अभिमान वाटणं. अशा प्रकारचे पाच क्लेश सांगितलेले आहेत. तसंच काही उत्तम कर्म म्हणजे उत्तम फळ देणारी कर्म, काही नीच कर्म म्हणजे अत्यंत वाईट फळ देणारी अशी काही कर्म, आणि काही मिश्र फळ देणारी म्हणजे चांगली फळं आणि वाईट फळं अशी उभय पक्षी फळं देणारी अशी काही कर्म. अशा प्रकारे तीन प्रकारची कर्म सांगितलेली आहेत. या कर्मांमुळे जाती आयुष्य आणि भोग अशा प्रकारचे तीन विभाग सांगितलेले आहेत. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला यावं, खरंच कोणी खूप उत्तम कुळामध्ये जन्माला येईल आणि कोणी म्हणजे ज्याच्या संबंधी आपण कल्पनाही करू शकत नाही अशा कुळामध्ये जन्माला येईल. पूर्वी केलेल्या कर्मांचा हा परिणाम असं शास्त्रांनी याची उपपत्ती सांगितलेली आहे. हा विपाक म्हणून सांगितलेला आहे. ज्ञाती जाती आयुष्य जन्मल्यावर 10 दिवसांनी जायचं की 100 वर्षांनी जायचं, प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं वेगळं आहे आणि तो कर्माचा विपाक म्हणून तुमच्यापाशी आहे. आणि भोग, तुम्ही ज्या आयुष्यामध्ये आहात त्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय प्रकारचे भोग प्राप्त होतात हे देखील कसं तुमच्या हातात नाही. मनात येते काय हत्ती घोडे पालखी तो मिरवावे, देवाजीच्या मनात याला पायी चालवावे. तुम्हाला काय वाटतंय तर काही अवलंबून नाही. एकाच घरातली दोन भावंड देखील वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भोग भोगताना दिसतात. ज्ञातींप्रमाणे तर भोग वेगळे आहेत. आणि अशा प्रकारचे आयुष्य ज्ञाती आणि भोग या कर्माच्या विपाकातून निर्माण होणारी जी चित्ताची स्थिती तो आशय म्हणून सांगितलेला आहे. म्हणजे त्या प्रकारचं चित्त बनणं, त्या प्रकारच्या चित्तवृत्ती तयार होणं, अशा प्रकारे गुण आणि कर्म याची एक संगत, ती संगत जीवावर अनेक प्रकारे परिणाम करून जाते आणि त्या परिणामातून मग योनी विभागामध्ये अनेक प्रकारे जन्म होत असतो. स्वामीजी म्हणत असत की कनिष्ठांना जो सारखा बोलतो त्रास देतो, एक प्रकारे लाथा मारतो, तो तुमच्या जन्मामध्ये कोण होणार हे सांगायची गरज नाही असं म्हणत असत. हे सर्व अशा करता देखील सांगितलेलं आहे की जे चालू जीवन आहे ते चालू जीवन अत्यंत विवेकपूर्ण अशा पद्धतीने आपण जगावं. जर अशा गोष्टी असतील तर प्रत्येक पाऊल देखील काळजीपूर्वकच टाकलं पाहिजे. प्रत्येक विचार देखील आपल्या मनामध्ये आल्यानंतर तो कसा परिणाम करून जाणार आहे याबद्दल जागरूक राहायला पाहिजे. या जन्मात तर राहायला पाहिजेच, पण आत्ताच्या क्षणाचा परिणाम जीवभावावर होतो आणि तोच भाव घेऊन जीव पुढच्या प्रवासाला जातो. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या योनी विभागामध्ये गुण आणि कर्म संगतीनी या क्षेत्रामध्ये अनेक योनी प्राप्त होतात, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या योनी प्राप्त होतात असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण त्याच्या पुढे काय त्यांनी म्हटलंय हे पुढच्या सोमवारी आपण पाहूया. हरी ओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत.